नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीत आशियातल्या प्रीमियर टेलिकॉम एंड टेक इव्हेंट इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 उक्तावण करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन 2 दिवसांच्या महाराष्ट्र भोवणेर आसतले. ते राज्यात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीन 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांक मंजुरी दिल्या. सरकारान थेट लाव हस्तांतरणावरवी 4,31,000 कोटी रुपयाची बचत केल्या अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलें. ब्रिटीश प्रधानमंत्री केअर स्टार्मर आयज सावन 2 दिवसांच्या भारत भोंवडेर येतले. गुवाहाटीत जाल्ल्या BWF संवसारीक कनिष्ठ मिश्र पंगड बॅडमिंटन सर्तीत भारतान आपले वर्चस्व चालू दवरले आणि गट एच मॅचीत श्रीलंकेक हारयले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आशियातल्या प्रीमियर टेलिकॉम एंड टेक इव्हेंट इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 उक्तावण करतले. 4 दिवसांची ही कार्यावळ असतली. या कार्यावळीचा विषय इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म आणि IMC 2025 हेतू दूरसंचार आणि डिजिटल तंत्रगिज्ञानाच्या मळार आत्मनिर्भरताय आणि आत्मनिर्भर भारताक चालना दिवप असो असा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन 2 दिवसांच्या महाराष्ट्र भोवणेर आसतले. ते राज्यात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी सुमार 19,650 कोटी रुपया खर्चान बांदिल्ल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उक्तावण करतले. हो विमानतळ देशातलो सगळ्यात व्हडलो ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प. हे भेटी वेळार सुमार 12,200 कोटी रुपया खर्च करून बांदिल्ल्या मुंबई मेट्रो लाईन 3 फेज 2B प्रधानमंत्री उक्तावण करतले. ते पुराय मुंबई मेट्रो लाईन 3 राष्ट्रार्पण करतले. हाचो एकूण खर्च 37,270 कोटी रुपया मायज आसा. ही मेट्रो मार्गिका शारी वाहतूक परिवर्तनातलो एक म्हत्वाचो टप्पो थारतलो. प्रधानमंत्री मोदी भौशीक येरादारी ऑपरेटरा खातीर भारताचो पहिलो एकीकृत कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई 1 सुरू करतले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीन 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांक मंजुरी दिल्या. या प्रकल्पात भुसावळ वर्धा 3री आणि 4थी लाईन, गोंदिया डोंगरगड 4थी लाईन, वडोदरा रतलाम 3री आणि 4थी लाईन आणि इटारसी भोपाळ बिना 4थी लाईन हांचो आस्पाव जाता. या प्रकल्पांची वट्ट लांबाय 1,619 किलोमीटर आसा. नवी दिल्लीत जाल्ल्या मंत्रिमंडळ बसके उपरांत खबराकारांक माहिती देतना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव उलयताले.
जो प्रोजेक्ट्स आज आए हैं दिल्ली मुंबई वाले में रतलाम से बड़ौदा, मुंबई हावड़ा में भुसावल से वर्धा, दिल्ली चेन्नई में बीना से इटारसी और मुंबई कोलकाता में गोंदिया से डोंगरगढ़, ये 4 ऐसे सेक्शंस हैं जिन सेक्शंस के लिए क्वाड्रुपलिंग का आज इसमें अप्रूवल हुआ है.
सरकारान थेट लाव हस्तांतरणावरवी 4,31,000 कोटी रुपयाची बचत केल्या अशें अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांणी सांगलें. सीतारमण हांणी काल मुंबईत जाल्ल्या ग्लोबल फिनटेक फेस्टिवलात गिफ्ट सिटीत परकीय चलन सेटलमेंट सिस्टम सुरू केली त्यावेळार त्यो उलयताल्यो.
गिफ्ट IFSC विल नाउ जॉइन अ सिलेक्ट लिस्ट ऑफ फायनान्शियल सेंटर्स दॅट इन्क्लूड हाँगकाँग, टोकियो, मनिला and so on, that have the infrastructure to settle foreign currency transactions locally. So together, these initiatives spanning policy, infrastructure, AI, innovative culture, and also regulations illustrate how Government of India has laid the groundwork for a vibrant, inclusive, and forward-looking fintech ecosystem.
2029 वर्सा मेरेन 3,00,000 कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन आणि 50,000 कोटी रुपयांची संरक्षण निर्यात साध्य करपाचे लक्ष सरकारान थारायला असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी नवी दिल्लीत संरक्षण उत्पादनातल्या संधींचेर परिषदेत उलयतना सांगले. देशांचे संरक्षण उत्पादन 1,50,000 कोटी रुपयां परस चड जाला, जे 2014 वर्सा फकत 46,000 कोटी रुपया आशिल्ले असे सिंग हांणी सांगले. संरक्षण निर्यातूय 24,000 कोटी रुपया मायज झाल्या असे त्यांनी सांगले.
21-22 डोमेस्टिक सोर्सेस से हमारा जो कैपिटल एक्विजिशन होता था उस समय वो 74,000 करोड़ के आसपास का था, लेकिन 2024-25 के अंत तक डोमेस्टिक सोर्सेस से किया जाने वाला कैपिटल एक्विजिशन बढ़कर अप्रोक्सीमेटली 1,20,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
ब्रिटिश प्रधानमंत्री केयर स्टार्मर आज सावन 2 दिसांच्या भारत भोंवडेर येतले। भारत ब्रिटन व्यापक रणनीती भागीदारीच्या वेगवेगळ्या वाठारांनी झाल्या प्रगतीचो नियाळ प्रधानमंत्री स्टार्मर आणि प्रधानमंत्री मोदी मुंबईत विजन 2035 वेगवेगळ्या पैलूंनी घेतले, असं विदेश व्यवहार मंत्रालयान सांगला। तसेच भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आणि व्यापार कबलातीखाला संद सोदून काढपा खातीर दोन्ही फुडारी व्यवसाय आणि उद्योग प्रतिनिधींकडेन संवाद साधपाची आस्त असा। प्रादेशिक आणि संसारिक महत्वाच्या प्रश्नांचेरूय चर्चा जातली। तसेच मुंबईत जावपी ग्लोबल फिनटेक फेस्टाच्या 6व्या आवृत्तीत प्रधानमंत्री मोदी आणि प्रधानमंत्री स्टार्मर हाजीर रावतले। उत्तर मुंबई भाजपा फुडारी गोविंद प्रसाद हांच्या कागाळीची दखल घेऊन केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांनी हालीच ओमानातल्या 36 भारतीय कामगारांक संकष्टाच्या परिस्थितीतल्यान सोडोवपा खातीर हस्तक्षेप केला। रोजगार सोदपाक ओमानात गेल्ल्या ह्या कामगारांक पगारात कळाव, घरांचो उणाव, पासपोर्ट जप्त करप आणि मालकांकडल्यान धमक्यो येताल्यो। ओमानातल्या भारतीय दूतावासान थळाव्या अधिकाऱ्यांच्या सहकार्यान सगळ्या बाधित कामगारांक सोदले आणि भारतात परतचे पहिली गुरुद्वारात तात्पुरतो आलाशिरो दिवपाची व्यवस्था केली। मंत्री गोयल हांनी आपल्या पंगडाक अशा प्रकरणांक प्राधान्य दिवपाचे निर्देश दिले आणि परदेशातल्या भारतीय कामगारांच्या सुरक्षे खातीर सरकाराच्या बांधिलकायेचेर भर दिलो। राष्ट्रीय चाचणी संस्था एनटीए हांनी विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रताय चाचणी यूजीसी नेट डिसेंबर 2025 परिक्षे खातीर नोंदणी प्रक्रिया सुरू केल्या। इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतथळार उपलब्ध आशिल्ल्या लिंक वरवीं राष्ट्रीय पात्रताय चाचणे खातीर अर्ज करू येता। यूजीसीच्या अधिसुचोवणे प्रमाण नोंदणी प्रक्रिया 7 नोव्हेंबर मेरेन उक्ती उरतली। भारतीय हवामान खात्यान आज उत्तर उदेंतेतली राज्यां मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, कोकण, गोंय, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुड्डुचेरी आणि करायकल ह्या राज्यांच्या काय वाठारांनी उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। तसेच फुडल्या 2 ते 3 दिसात बिहार, ओडिशा, तेलंगणा, अस्तंत बंगाल आणि सिक्कीमात वादळी वाऱ्यासयत जगला मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या। गुवाहाटीत झाल्या BWF संसारिक कनिष्ठ मिश्र पंगड बॅडमिंटन सर्तीत भारतान आपले वर्चस्व चालू दवरले आणि गट एच मॅचीत श्रीलंकेक 45-27, 45-21 असे हारयले। ISSF संसारिक सर्तीची सुरुवात आज ग्रीसातल्या अथेन्स शहरात जाता। आशियाई ट्रॅप चॅम्पियन नीरू धंडा आणि ऑलिम्पियन अनंतजीत सिंग नारुका, मैराज अहमद खान, रायजा ढिलोन हांचो आसपाव आशिल्लो भारताचो 12 वांगड्यांचो पंगड ह्या सर्तीत वाटो घेता। ही आसा एक कळोवणी। आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता। पदवीधर, कोंकणी भाषेचे पुराय गिन्यान तशेंच भाषांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक म्हायती खातीर आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो। आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दिल्लीत आशियातल्या प्रीमियर टेलिकॉम अँड टेक इव्हेंट इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 उक्तावण करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सावन 2 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसतले ते राज्यात वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उक्तावण करतले। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीन 24,634 कोटी रुपयांच्या 4 रेल्वे प्रकल्पांक मंजुरी दिल्या। सरकारान थेट लाव हस्तांतरणावरवी 4,31,000 कोटी रुपयाची बचत केल्या असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण हांनी सांगले। ब्रिटिश प्रधानमंत्री केयर स्टार्मर आज सावन 2 दिसांच्या भारत भोंवडेर येतले। गुवाहाटीत झाल्या BWF संसारिक कनिष्ठ मिश्र पंगड बॅडमिंटन सर्तीत भारतान आपले वर्चस्व चालू दवरले आणि गट एच मॅचीत श्रीलंकेक 45-27, 45-21 असे हारयले। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 वरांचेर। नमस्कार।